शिष्यवृत्ती या संकल्पनेशी इमान राखून वृत्तीमध्येच शिष्यत्व जपणारे आणि अंतर्बाह्य भारतीय असणारे दीपस्तंभ भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांच्यासारखीच शैक्षणिक वाटचाल करू पाहणारा आणि देशाशी एकनिष्ठ राहण्याचं ध्येय जपणारा आपला पुढचा काजवा समीर.
सातवीच्या वर्गातले शिक्षक धावत धावतच माझ्या कार्यालयात आले आणि मला म्हणाले, डॉक्टर, आपल्या शाळेतला तो हुशार मुलगा आहे ना समीर, त्याचे वडील वारलेत, आपल्याला त्याच्या घरी जायचं आहे, तुम्ही येता का? आम्ही लगेचच उठलो आणि समीरच्या घरी गेलो. समीरला आता आईशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. सकाळीच समीरच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून वाडीतले लोक आपापल्या घरी परत आले होते. आम्ही घरी गेलो. समीर भिंतीशी गुडघ्यात मान खाली घालून एकटाच रडत बसला होता. आतमध्ये कुठेतरी त्याची आई बसली होती आणि शेजारच्या पदारच्या चार बायका तिच्याबरोबर तिची समजूत घालत होत्या. आम्ही आल्यानंतर समीरला चाहूल लागताच समीर उठून उभा राहिला. समीरची आई पुन्हा एकदा हमसून हमसून रडू लागली. आता माझ्या मुलाचं कसं व्हायचं अशी तिला चिंता लागून राहिली. माझ्या मुलाला तर खूप शिकायचं आहे, पण आता कोण त्याला शिकवणार, कोण त्याच्या पाठीशी उभं राहणार? त्याचं करणारा त्याचा बाप तर निघून गेलाय. आता कसं करू मी माझ्या मुलाचं, माझ्या मेलीचं कसंही होईल, मी माझं पोट कसंही भरेन, पण मुलाचं शिक्षणाचं कसं होणार? अशी तिच्या आईला चिंता लागून राहिली होती. आम्ही थोडा वेळ तिथेच बसून तिच्या आईची आणखीन समीरची थोडा वेळ सांत्वन करून आम्ही परतीला निघालो. 10-15 मिनिटंच समीरच्या घरामध्ये आम्ही थांबलो होतो. त्या घरातलंही ते भीषण वास्तव आम्हालाही अस्वस्थ करून टाकणार होतं. आम्ही निघणार एवढ्यात समीर म्हणाला, सर सर, मी पण तुमच्याबरोबर शाळेत येतोय. अरे, तू आत्ता शाळेत येतोयस? हो हो सर, तुम्हाला माहीत नाही का आज माझी 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. नजरेनेच सरांनी मला खुणावलं की आपण याला घेऊन जाऊया. आणि पुढच्या 2 मिनिटातच समीरला मोटरसायकलवरती टाकून आम्ही शाळेत घेऊन आलो होतो. आणि समीर 7वीच्या परीक्षेला बसला आणि 7वीच्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला होता. समीर आपल्या संस्थेच्या शाळेमध्ये इयत्ता 1लीतच दाखल झाला होता. पहिलीपासून या मुलावरती आम्हा सगळ्यांचं लक्ष होतं की हा मुलगा चुणचुणीत आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, हा नक्की काहीतरी पुढे करेल. त्या दिवसानंतर पुन्हा समीरची शाळा सुरू झाली. अनुग्रहित विद्यार्थी योजनेतून समीरचं शिक्षणही सुरू झालं. विद्यार्थी कल्याण निधीमधून त्याच्या आईसाठी, त्याच्या आईच्या औषधोपचारासाठी त्याला काही मदतही व्हायला लागली. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की समीरला आणि समीरच्या कुटुंबाला काही कमी पडू द्यायचं नाही. न बोलताना त्याच्या गरजा पूर्ण होत होत्या. बघता बघता समीर 10वीत कधी गेला कळलंच नाही. कोणतेही क्लासेस नाहीत, कोणतेही जादा कोचिंग नाही. शाळेतल्याच अभ्यासावरती समीर 10वीच्या परीक्षेला बसला. 10वीचा रिझल्ट होता. त्या दिवशी समीर शाळेत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरती अतिशय उत्सुकता होती की आपण पास झालोस ना, आणि किती मार्क मिळाले असतील आपल्याला. रिझल्ट लागल्यानंतर माझ्या कार्यालयात समीर धावत धावत आपलं मार्कलिस्ट घेऊन आला. समीर 10वीला उत्तम मार्काने पास झाला होता. 94% मार्क समीरला 10वीच्या परीक्षेत मिळाले होते. कोणतेही जादा कोचिंग नसताना, कोणत्याही क्लासला न जाताना या मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती 94% मार्क मिळाले होते. समीरचं अभिनंदन केलं, त्याला बसायला सांगितलं आणि म्हटलं की खूप छान मार्क मिळाले समीर, तुझं अभिनंदन करतो आम्ही, आम्हाला तुझं खूप कौतुक आहे, तू 1लीत आल्यापासून या शाळेमध्ये आमचं तुझ्यावरती लक्ष आहे. बोल, काय करायचंय तुला पुढे, आमची काही मदत लागणार आहे का? क्षणभर समीर गप्प होता, पण क्षणभराने त्याने एकदम सांगितलं की काका, मला शिकायचं आहे, आणखीन खूप शिकायचं आहे, एवढंच नव्हे तर मला परदेशातही जायचं आहे. काय शिकायचं आहे तुला? काका, मला इंजिनियर व्हायचं आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. पुढे काय करायचं आहे? पुढे मला परदेशात जायचं आहे, पण आधी इंजिनियर तर होऊ दे. समीरनी पॉलिटेक्निकसाठी अर्ज केला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला रत्नागिरीला त्याला ॲडमिशन मिळाली. पण काका, कसा शिकणार मी? खर्च तर खूप असतो. मी कुठे राहणार? हॉस्टेलचा खर्च असेल, मेसचा खर्च असेल, कॉलेजच्या फीज असतील, पण मला जर मदत मिळाली ना तर मी जीवापाड श्रम करेन, कष्ट करेन, वाटेल तिथे राहायची माझी तयारी आहे, पण मला शिक्षण घ्यायचं आहे. आम्ही सर्वार्थाने त्याला मदत करायची तयारी केली. आम्ही त्याला सांगितलं की तू उद्या पुन्हा याच कार्यालयामध्ये ये. संस्थेचे एक विश्वस्त सुहास बाळ आणि माझे एक मित्र आणि सल्लागार नितांत माटे या दोन लोकांना मी फोन केला. या मुलाच्या गुणवत्तेविषयी, या मुलाविषयी कल्पना दिली, त्याच्या परिस्थितीची कल्पना दिली आणि दोघांनाही ठरवलं की याचं शिक्षण आपण पूर्ण करायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच चौकशी केली की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी आणखीन काय खर्च येतो, काय प्रोसिजर आहे. दुसऱ्या एका मुलाला बरोबर देऊन या मुलाला ॲडमिशनसाठी रत्नागिरीला पाठवलं आणि कोणत्याही परिस्थितीत ॲडमिशन मिळाल्यानंतर त्याच्या सगळ्या व्यवस्था लावूनच, हॉस्टेल, मेस याच्या व्यवस्था लावूनच तू परत ये असं बरोबर दिलेल्या त्याच्या मोठ्या भावाला, माजी विद्यार्थ्याला पाठवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तो परत आला तर काम फत्ते करूनच आला होता. समीर रत्नागिरीला पॉलिटेक्निकला दाखल झाला होता. त्याची हॉस्टेलमध्ये निवासाची व्यवस्था झाली होती, त्याला मेसही मिळाली होती, त्याच्या खर्चाचीही व्यवस्था झाली होती. त्याला एक ATM कार्ड काढून दिलं होतं त्याचा अकाउंट उघडून, आणि त्याला ज्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याला घेऊन दिल्या गेल्या होत्या आणि त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू झालं. समीरने पॉलिटेक्निकला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेली होती. पुढच्या 3 वर्षामध्ये सर्व प्रकारचे कष्ट करून समीरनी पॉलिटेक्निकच्या लास्ट इयरला 84% मार्क मिळवले आणि तो डिप्लोमा पास होऊन गावाकडे परत आला. दरवर्षी परत आल्यानंतर समीर कार्यालयात नेतं घरी भेटायला यायचा. त्याच्या वर्षभरातल्या प्रगतीबद्दल तो आमच्याशी बोलायचा, गप्पा मारायचा. आता तो खूप मोकळा झाला होता. त्याच्या डोक्यावरती कुठच्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं, भार नव्हता त्याच्या डोक्यावरती कुठच्याही प्रकारचा. तो मोकळेपणे आता बोलू शकत होता, संवाद साधू शकत होता. अरे समीर, तू गेल्या वर्षभरात आलाच नाहीस की काय गावाकडे? सर नाही, कसं आहे की गावाकडे आलो ना की अभ्यासाचे दिवसही वाया जातात आणि खर्चही वाया जातो. खर्च वाया कसा जातो? नाही, म्हणाला यायचं जायचं म्हणजे SC प्रवास खर्च असतो आणि रिक्षाचा खर्च असतो आणि मला ते नको वाटलं करायला, म्हणून मी वर्षभर पूर्ण झाल्यानंतरच मी गावाकडे येतो. शाबास पठ्या. मग आईला पत्र वगैरे तरी लिहितोस का? नाही. हो, म्हणाला, काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आईला एक पत्र लिहित असतो. मात्र महिन्यातनं एखादं तरी पत्र माझं आईला जातं. कार्ड का होईना, माझं आईला गेलेलं असतं आणि त्याच्यावरून मला तिला खुशाली कळते. कारण समीरकडे मोबाईल नव्हता, समीरकडे साधं हातातलं घड्याळ नव्हतं आणि हा मुलगा इंजिनियर झाला होता. पुढे मोठाच प्रश्न होता. आता डिग्रीसाठी आणखी मोठ्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये समीरला जायचं होतं. समीरनी कॉम्प्युटरचं नॉलेज रत्नागिरीत असतानाच घेतलं होतं. इंटरनेटवरनं त्यांनी सगळ्या कॉलेजची माहिती करून घेतली होती. सगळी काही चौकशी करून समीर तयार होता. आता त्याचं निश्चित धोरण ठरलेलं होतं की मला याच्या पुढचा प्रवास माझा डिग्री घेण्याकडे असणार आहे. मला इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायची, BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्हायचं आहे मला. मी आमच्या सर्व मित्रांशी, सहकाऱ्यांशी बोललो समीरच्या पुढच्या भावी शिक्षणासाठी, भावी काळासाठी, आणि सेंट्रलाइज ॲडमिशन सिस्टीममधनं प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये समीर दाखल झाला. खूप लांबवरून त्याला बस न्यायला लागायचं. अजूनही तो तसाच कॉलेजमध्ये येतो. पूर्ण वेळ कॉलेज आणि लायब्ररीमध्ये असतो. सगळे प्रोजेक्ट्स खूप मन लावून करतो. इंजिनिअरिंगच्या डिग्री कोर्सच्या पहिल्याच वर्षाला समीरला 62% मार्क मिळाले. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, गावाकडे आल्यानंतर समीर जेव्हा भेटायला आला तेव्हा तो थोडासा उदासपणा दिसत होता. माझ्यासमोर शांत बसला होता आणि असा उत्स्फुल्लित आनंदी दिसत नव्हता. काय रे, काय झालं? नाही, म्हणाला, काका मला यावर्षी मार्क खूप कमी मिळाले. म्हटलं काय झालं रे? नाही, म्हणाला, मला फक्त 62% मार्क मिळाले. ते काय होतं, मी शहरात गेलो तो पहिल्यांदाच गेलो पुण्याला, इंग्लिश मिडियममध्ये होतं सगळं आणि मला मार्क कमी मिळाले. मला अपेक्षा नव्हती की मला इतके कमी मार्क मिळतील अशी. मी म्हटलं रे चांगले की फर्स्ट क्लासचे मार्क आहे तुला. नाही, पण मला याच्यापेक्षाही जास्त मार्क मिळाले पाहिजेत, नाही तर मला परदेशात कसा प्रवेश मिळणार? काही काळजी करू नकोस, होऊन गेलाय, जे घडून गेलाय त्याचा विचार कशाला करतोस? अजून पुढचं भवितव्य तुझ्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये तुझ्या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तू झालेल्या दिवसांचा, गेलेल्या दिवसांचा, गेलेल्या क्षणांचा विचारच करू नकोस, तू फक्त पुढचा विचार कर. आता समीर सेकंड इयरला आहे. नुकताच तो मला एकदा भेटून गेला. मी रत्नागिरीत मुद्दाम त्याच्या घरी, त्याच्या रूमवरती त्याचं कसं चाललं हे बघायला गेलो होतो. इतक्या टिपटाप रूम ठेवलेली त्याची, आणखी एक त्याची महत्त्वाची गोष्ट मला जाणवलेली तुम्हाला सांगतो की तो रोज डायरी लिहितो, त्याच्या मनात आलेले विचारही तो लिहितो. मी त्याची डायरी काही वाचली नाही आहे, पण त्यांनी मला एक गोष्ट दाखवली की तो रोजचे रोज हिशोब लिहितो आणि तो जेव्हा गावाकडे परत येतो ना, त्यावेळेला वर्षाकाठी महिनावार तो सगळे हिशोब जमा खर्चाचे आमच्या कार्यालयामध्ये आणून देतो आणि पुढच्या वर्षीचं बजेट आणून देतो की पुढच्या वर्षी मला किती खर्च येणार आहे आणि त्यानुसार त्याची काय व्यवस्था करता येईल याविषयी तो चर्चा करत असतो. भवरलालजी जैन, पद्मश्री डॉक्टर भवरलालजी जैन, आपल्या सर्वांना ऐकून माहितीच असतील, जैन इरिगेशन सिस्टीमचे फाउंडर चेअरमन. मी त्यांना एकदा सहज या मुलाविषयी बोलून गेलो तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं या मुलाचं. ते मला म्हणाले की काही काळजी करू नकोस, या मुलाला शिक्षणासाठी लागतील तेवढी मदत करायची, लागेल तेवढी मदत करायची आमच्या ट्रस्टची तयारी आहे. तू त्याला एक ॲप्लिकेशन करायला आम्हाला सांग, आम्ही त्याची गरज ही निश्चितच पुरी करू. त्याप्रमाणे आता डॉक्टर भवरलालजी जैनही त्याला मदत करतायत शिक्षण पूर्ण करण्यासाठी. दुसरा एक विचार मी त्यांच्याशी बोललो की जो समीरनी मला सांगितला आणि जो खूप माझ्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो मला. समीरशी सहज गप्पा मारत असताना त्याला असं विचारलं की बीई झाल्यानंतर तू पुढे काय करणार, काय विचार आहे तुझा. समीर मला म्हणाला की काका, मला बीई पूर्ण करून MS किंवा PhD करण्यासाठी अमेरिकेमध्ये जायचं आहे. मी थोडासा घाबरून गेलो की ज्याच्यावरती आम्ही पहिलीपासून लक्ष ठेवलं, पहिलीपासून कष्ट घेतले आणि ज्याला जो आमच्या डोळ्यासमोर पहिलीपासून आहे की हा काहीतरी आयुष्यात चांगलं करेल आणि ज्याचा उपयोग समाजासाठी होईल, देशासाठी होईल, तो मुलगा अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचा विचार करतोय की काय, असा क्षणभर माझ्या मनामध्ये विचारला. तो मला म्हणाला, मला संधी मिळाली तर मला अमेरिकेत शिकायला जायचं आहे, तिथे MS किंवा PhD करायचं आहे मला इंजिनिअरिंगमध्ये. आणि काका घाबरू नका, मला पुन्हा लगेचच भारतामध्ये परत यायचं आहे आणि भारतामध्ये माझं पुढचं सगळं आयुष्य आणि माझं पुढचं सगळं करिअर मला भारतामध्ये करायचं आहे. आणि एवढंच नव्हे तर माझ्यासारखी आणखी जी मुलं आहेत आपल्या शाळेतली ना किंवा परिसरातली आपल्या कोकणातली, त्यांच्यासाठी पण मला, त्यांच्या शिक्षणासाठी पण मला काहीतरी करायचं आहे. तुम्हाला मी खरं सांगतो की या मुलाचा हा विचार ऐकून माझं मन अक्षरशः भरून आलं. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला म्हटलं की तू फक्त लढ, समाज तुझ्या पाठीशी आहे, तुला काही एक कमी पडणार नाही आणि तू निश्चित परदेशामध्ये शिक्षणासाठी जा, तिथे PhD पूर्ण कर आणि पुन्हा भारतात येऊन तुझं पुढचं सगळं करिअर कर. परमेश्वरच तुला या सगळ्या कार्यामध्ये तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल यासाठी त्याला शुभेच्छा देतो आणि ही गोष्ट इथेच थांबवतो.